इब्री लोकास पत्र अध्याय 10। कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे, त्या सत्याचे ते खरे स्वरूप नव्हे। म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही। जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते। पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात, कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही। म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला तेव्हा तो म्हणाला,
तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती, पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले। होम अर्पणांनी व पाप अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही। मग मी म्हणालो, हा मी आहे। नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे।
पहिल्याने तो म्हणाला,
तुला यज्ञांनी अर्पणांनी होम अर्पणांनी व पाप अर्पणांनी संतोष वाटत नाही।
जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात तरी देखील, मग तो म्हणाला,
हा मी आहे, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे।
अशा रीतीने त्याने दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली। देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो। प्रत्येक यहुदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो। परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले, कारण ते सर्व काळासाठी चांगले होते। तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे, कारण अनंत काळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले त्यांना परिपूर्ण केले। पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो। पहिल्यांदा तो असे म्हणतो,
त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करेन, असे प्रभू म्हणतो, मी माझे नियम त्यांच्या अंतकरणात ठेवेन आणि ते त्यांच्या मनावर लिहेन।
मग तो म्हणतो,
आणि मी त्यांची पापे व नियम विरहित कृत्ये कधीही आठवणार नाही।
जेथे या पापांची क्षमा झाली आहे तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्यकता भासणार नाही। म्हणून बंधू आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो। त्याच्या शरीराद्वारे त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्र स्थानात पाऊल ठेवू शकतो आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे। म्हणून आपण आपली मलिन विवेक बुद्धी शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंतकरणाने देवाच्या जवळ जाऊ। आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू, कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले तो विश्वासू आहे। आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ। आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तेजन देऊया। आणि तो दिवस जवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे। सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर आपण जाणून बुजून पाप करीत राहिलो तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही। पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्याय निवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्निशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही। जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात। तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले, त्या रक्ताला अपवित्र ठरविले, आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा। कारण त्याला ओळखतो तो म्हणतो,
सूड घेणे माझ्या हाती आहे, मी परत फेड करीन।
पुन्हा तो असे म्हणतो,
प्रभू आपल्या लोकांचा न्याय करेल।
जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे। ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली। काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले। एवढेच नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही झीज देखील सोसली। जे तुरुंगात होते त्यांना तुम्ही मदत केली, त्यांच्या दुःखात सहभागी झाला, आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता, कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे हे तुम्ही जाणून होता। म्हणून तुमच्यामध्ये जो दृढ विश्वास होता तो सोडू नका, कारण त्यापासून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे। तुम्ही धीर धरणे जरुरीचे आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हाला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळवावे। आता अगदी थोडक्या अवधीनंतर,
जो येणार आहे तो येईल, तो उशीर लावणार नाही, परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल, आणि जर तो पाठ फिरविल तर माझ्या जीवाला संतोष होणार नाही।
परंतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जीवाचे तारण साधून विश्वास बाळगणाऱ्यांपैकी आहोत।